प्रशान्तवदन समाहितमनः स्वरूपानुगः परार्थपथदर्शिनम् खलु करोति साचारतः गुरोस्मरणपङ्कजा भ्रमरलीनतायन्मुखे स्मरामि हृदि माधवम् सदयमात्मतृप्तम् सदा स्मरामि हृदि माधवम् सदयमात्मतृप्तम् सदा प्रपञ्चरुचिरीश्वरार्पितमतिर्मता येन सा अहङ्कृतिपरामुखो भवति एकनाथो परः सुबोधरस जाह्नवी नयति यस्य सत्सङ्गमम् स्मरामि हृदि माधवम् सदयमात्मतृप्तम् सदा स्मरामि हृदि माधवम् सदयमात्मतृप्तम् सदा न संसृतिपरा कदा वसति वासना चेतसि शरीरकृतचेष्टितम् नियति निर्मितम् मन्यते करोति नव भाविकान् अमृतबिन्दुवृष्टिं च याः स्मरामि हृदि माधवम् सदयमात्मतृप्तम् सदा स्मरामि हृदि माधवम् सदयमात्मतृप्तम् आत्मतृप्तम् सदा सदयमात्मतृप्तम् सदा आत्मतृप्तम् सदा।
बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर।
परमहंस सद्गुरु स्वामी मारुतिनाथाय नमः। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। आज या महिन्यातला तिसरा रविवार आपला सत्संगाचा दिवस आहे। आपल्याला सर्वांना माहिती आहे की सत्संग म्हणजे प्रश्नोत्तर, जे काही साधकांच्या मनात प्रश्न साधनेच्या संबंधी उद्भवत असतात त्याचं निरसन करून घेण्याचा आपण या कार्यक्रमात प्रयत्न करत असतो। आणि आपल्या जीवनामध्ये साधना हा एक अविभाज्य आणि जिव्हाळ्याचं असं अंग असल्यामुळे त्याच्यामध्ये येणाऱ्या अडचणी जर दूर झाल्या तर स्वाभाविकपणे आपल्याला खूप आनंद वाटतो आणि साधना देखील आपली एक पाऊल त्याच्यामध्ये पुढे पडायला मदत होते। काही प्रश्न इथे आलेले आहेत। वैयक्तिक बाबतीत सद्गुरूंना काय विचारावे, काय विचारू नये, अहिकाविषयी आपले निर्णय आपणच घ्यावेत का, तसेच काही विशेष प्रसंगीचे निर्णय स्वतःच घ्यावेत का, सद्गुरूंना एवढा व्याप असताना आपली आणखी भर कशाला म्हणून न विचारल्यास काही उद्दामपणा तर होणार नाही ना, या प्रश्नावर प्रकाश टाकण्यास मनातील गोंधळ कमी होईल म्हणून हा प्रश्न विचारला आहे। अतिशय प्रॅक्टिकल असा हा प्रश्न आहे। सद्गुरूंना काय विचारावं याच्याविषयीचा हा प्रश्न आहे। समर्थांना देखील शिष्यांनी असाच प्रश्न एक विचारला होता, तसं दासबोधामध्ये समर्थांनी निराकरण केलेलं आहे। त्यांनी त्याची सुरुवातच अशी केलेली आहे की सद्गुरूशी काय पुसावे हेही कळेना स्वभावे। काय सद्गुरूंना विचारावं हे आपल्याला खरं सांगायचं म्हणजे कळत नाही, म्हणून समर्थांनी त्याचं उत्तर दासबोधामध्ये दिलेलं आहे। ते म्हणतात की अनन्य भावे एक भावे दोन्ही गोष्टी पुसाव्या। सद्गुरूंना दोन गोष्टींच्या विषयी प्रश्न विचाराव्या। मी कोण, देव कोण, या गोष्टीचे विवरण केलेचे करावे। सुस्पष्ट शब्दामध्ये समर्थांनी या प्रश्नाचं उत्तर दासबोधामध्ये दिलेलं आहे। ते म्हणतात की मी कोण आणि देव कोण याच्या संबंधी सद्गुरूंना प्रश्न विचारावा। माझं खरं स्वरूप काय आहे आणि देव ज्याला म्हणतात तो देव कसा आहे, मग सद्गुरू त्याला उत्तर देतात की तुला तू देह आहेस असं वाटत आणि देह याच्यामध्ये आणखीन देह शरीराच्या आत असलेल्या तिन्ही चारी गोष्टी पण आल्या, त्याच्यामध्ये मन आलं, बुद्धी आलं, चित्त आलं, अंतःकरण आलं, अहंकार आला, या सगळ्यांनी मिळून देह बनत असतो। सद्गुरू सांगतात की तुला देह मी असं वाटत आहे तो तू नाहीयेस, तर तू परमात्मा स्वरूप आहेस, तूच देव आहेस। जसं तुकाराम महाराज म्हणले की देवची भरे देवची भरे तुका म्हणे खरे तुम्ही, मग स्वाभाविकपणे शिष्याला प्रश्न पडतो की मग देव कसा आहे, त्याचं देखील स्वरूप सद्गुरु विवरण करून सांगतात की तो सच्चिदानंद स्वरूप आहे. सत हे नित्य शाश्वत अविनाशी जन्ममरण रहित चैतन्य स्वरूप आनंद स्वरूप असं ते देवाचं स्वरूप आहे. देव मुख्यतः निर्गुण आहे. त्याच्या ठिकाणी कुठलेही सत्व रज तमादी कुठलेही तिन्ही गुण त्याच्या ठिकाणी नाहीत. तो निर्गुण आहे. देवपद आहे निर्गुण. देवपदी अनन्यपण हाची अर्थ पाहता पूर्ण समाधान बाणे. देव आणि भक्त सद्गुरु सांगतात की तू जर स्वतःला देवाचा भक्त जर समजत असतील तर या दोघांमध्ये अनन्यता आहे, एकत्व आहे, एकरूपता आहे हे तू समजून घे. आणि एकरूपत्व कसं आहे ते कशा युक्तीने समजून घ्यायचं ते देखील सद्गुरु सांगतात. हे मुख्यतः सद्गुरूंना विचारावं आणि हे जे विचारणं आहे हे त्यांनी प्रश्नाच्या सुरुवातीलाच म्हणले की वैयक्तिक बाबतीत सद्गुरूंना काय विचारावे. वैयक्तिक बाबतीत खरं म्हणजे हेच विचारावं. काय विचारू नये आता हे विचारावं असं सांगितल्यानंतर इतर जे विचारण आहे ते विचारू नाही हे स्वाभाविकपणे खरं म्हणजे आलं. पण तरी देखील असं असतं की एवढ्या उंचीवर जेव्हा सद्गुरूंना शिष्य जेव्हा शरण जाऊन अनुग्रह त्यांच्याकडून घेतो सद्गुरू त्याचा स्वीकार करतात तेव्हा शिष्याचा तो बोध नसतो. तो जसा ज्या पातळीवर आहे त्या पातळीवर सद्गुरू त्याचा स्वीकार करत असतात. मोठे कृपाळू ते असतात. शिष्याच्या ठिकाणी अज्ञान आहे हे त्यांना माहितीच असतं. आणि त्या अज्ञानाविषयी त्यांच्या मनामध्ये अंतःकरणामध्ये अतिशय करुणा असते. या अज्ञानामुळेच हा सुखदुःख भोगतो आहे, सुखदुःखाच्या गटांगळ्या खातो आहे हे त्यांना पूर्ण माहिती असतं. आणि अज्ञान जाणं हे काही एकदम होत नाही, हळूहळूच ते होत असतं. त्यामुळे ते त्याचा मोठ्या करुणेने कृपाळूपणे स्वीकार करतात आणि त्यांची ती करुणा त्यांची कृपा मुख्यतः त्यांचं प्रेम हे सद्गुरूंचं प्रेम हे त्याला त्याच्या अंतःकरणामध्ये जाणवून जातं. सद्गुरू त्याच्या आत्म्याला उपदेश करत असतात आणि तो उपदेश असा असतो की त्या उपदेशामुळे ज्या क्षणी सद्गुरू उपदेश करतात त्याच क्षणी खरं म्हणजे शिष्य मोकळा झालेला असतो, त्याच क्षणी त्याला मोक्ष लाभलेला असतो. समर्थांनी म्हटले की ज्याची क्षणी अनुग्रह केला त्याची क्षणी मोक्ष झाला, बंधनं काही आत्मयाला बोलवची नाहीये. पण सद्गुरूंनी स्वीकार करून आपल्याला उपदेश केल्यामुळे आपण मोकळे झालेलो आहोत, मोक्ष आपल्याला लाभलेला आहे हे शिष्याला कळायला वेळ लागतो. त्याची जी मन बुद्धी त्याच्यामध्ये जी शुद्धता पाहिजे, साधनेने जी शुद्धता होणं आवश्यक आहे ती झालेली नसते. त्यामुळे सद्गुरू आणि शिष्य यांच्यामधलं एक सुंदर असं प्रेमाचं असं नातं तिथपासून सुरू होतं. त्यामुळे त्या प्रेमापोटी शिष्य अहिकाविषयी आपल्या संसाराविषयी देखील सद्गुरूंना विचारत असतो. त्याची श्रद्धा, त्याच्या ठिकाणी असलेला विश्वास ह्याच्यापोटी तो काही गोष्टी विचारत असतो आणि ते देखील व्यावहारिक पातळीवर त्याला सुचवत असतात. वास्तविक पाहता त्यांना हे विचारलेलं खरं म्हणजे आवडत नसतं, खरं म्हणजे आवडत नसतं, तरी देखील शिष्यावरच्या प्रेमापोटी ते त्याला ते सांगत असतात. मी नोकरी करू का व्यवसाय करू विचारतात. एखादे 12वी झालेला विद्यार्थी अनुग्रहित असेल तर तो त्यांना विचारतो की मी कुठली लाईन निवडू, इंजिनिअरिंगला जाऊ का काय करू, आणि ते देखील त्याचा कल पाहून त्याच्याकडूनच माहिती काढून घेऊन सांगतात. पण हा त्यांचं सांगणं आणि हे शिष्याचं विचारणं हे गौणत्वनी आहे, खूपच त्याला गौणत्व आहे. आणि हे विचारल्यानंतर त्यांनी सांगितल्यानंतर जर त्यांनी सांगितलेलं त्यांनी केलं नाही तर त्याच्या मनामध्ये एक बोध सतत राहते की सद्गुरूंनी आपल्याला सांगितलं खरं पण आपण त्याप्रमाणे काही करू शकलो नाही. पण सद्गुरूंना तो प्रश्न त्यांच्या दृष्टीने तो गौणच असतो, त्यामुळे त्यांनी काहीही केलं तरी सद्गुरू त्याच्याकडे तसं दुर्लक्ष करतात. त्याच्यामध्ये सद्गुरू आपलं महत्व यांनी न ऐकल्यामुळे कमी झालं अशा प्रकारचा महत्वाचा भाग सद्गुरूंच्या ठिकाणी नसतो. ते प्रेमानेच त्याचा स्वीकार त्यांनी केलेला असतो. मुख्य ते पाहत असतात की आपण जे त्याला साधनं सांगितलेली आहे ती साधनं तो करतो आहे की नाही, ज्याच्याकडे त्यांचं मुख्य लक्ष असतं. हे जेव्हा हा प्रश्न जेव्हा मी वाचला तेव्हा मला माझ्या स्वामीजींकडे आल्यानंतर पहिल्या काही वर्षातलं असा एक प्रसंग मला आठवला. बीएससी ऍग्रिकल्चरच्या शेवटच्या वर्षाला मी त्यांच्याकडे आलो तेव्हा शिकत होतो आणि ते झाल्यानंतर बीएससी पूर्ण केल्यानंतर आता एमएससी करायचं का नाही करायचं असा प्रश्न माझ्या पुढे उभा राहिला. आणि हा प्रश्न अशा करता उभा राहिला की स्वामीजींच्या सहवासाचं खरोखरच वेड लागलेलं होतं. त्यांना सोडून कुठे जावं असं अंतःकरणापासून वाटत नव्हतं. आणि तेव्हा एमएससी ऍग्रिकल्चर करण्याकरता राहुरीला जाणं आवश्यक होतं, तिथेच एमएससी ऍग्रिकल्चरचा कोर्स होता. आता पुण्यामध्ये तो आहे पण तेव्हा तो नव्हता. त्यामुळे मी विचारलं आणि ते म्हणले की नको तू कुठे जाऊ नकोस असं त्यांनी मला सांगितलं. आणि तरी देखील पुढचं जर काही करिअर आपल्याला करायचं असेल तर आपल्याला गेलं पाहिजे, तसंच इतरांचं देखील व्यावहारिक सल्ल्यानुसार मला असं वाटायला लागलं की आपण गेलं पाहिजे. आणि त्याप्रमाणे मी गेलो पण ती बोच मात्र मनामध्ये राहिलीच की ते म्हणले आणि आपण गेलो नाही हे राहिलंच. म्हणून व्यवहारिक प्रश्न विचारताना हा एक भाग खूप असतो की सद्गुरूंना आपण विचारलं की मला लग्न करायचंय, अमुक एक मुलगी सुचवली आणि त्यांनी नाही म्हणून सांगितलं आणि आपल्याला तर त्याच मुलीशी लग्न करायचं आपण म्हणून मी ठरवलेलं आहे. खासा हा भाग वैहिका बाबतीमध्ये राहतो. म्हणून त्यांनी जे म्हणले की विशेष प्रसंगींचे निर्णय स्वतःच घ्यावेत का आपल्या ऐहिका बाबतीचे, तर काय दोन्ही गोष्टी असतात त्या निर्णयामध्ये, दोन्ही गोष्टी असतात. असं म्हणतात की लग्न करणं म्हणजे एखाद्या कड्यावर उभं राहून आपण उडी टाकण्यासारखं असत. त्यामुळे कुठल्याही आता काय विचारायचं सद्गुरूंना, तरी देखील आपल्या श्रद्धाविश्वासावर विचारायचं असं तर विचारावं, पण मुख्यतः त्यांना साधनेविषयी विचारावं हे मात्र आपण निश्चित समजावं. आणि त्यांनी म्हणले की न विचारल्यास काही उद्दामपणा तर होणार नाही ना. खरोखर या बाबतीमध्ये सद्गुरू शिष्याच्या व्यावहारिक बाबतीमध्ये खरोखरच लक्ष नाही घालत. तो जर व्यवस्थितपणे व्यवहारामध्ये साधनं सांभाळून जर व्यवहार करत असेल तर ते त्याच्या बाबतीमध्ये एका तऱ्हेने निश्चिंत असतात, आणि असंच त्यांना अभिप्रेत असतं. समर्थांनी देखील शिष्य असावा स्वतंत्र असं म्हटलेलं आहे. त्याच्या ठिकाणी एक प्रकारचा आत्मविश्वास असलाच पाहिजे. त्यांनी आत्मविश्वासाने येईल ती परिस्थिती स्वीकारून त्या परिस्थितीमध्ये साधना सांभाळली पाहिजे. सद्गुरूंनी सांगितलेला बोध जो आहे तो त्यांनी सांभाळला पाहिजे. म्हणून हे जे त्यांनी विचारलंय की वैयक्तिक बाबतीत सद्गुरूंना काय विचारावे व काय विचारू नये, ऐकाविषयी आपले निर्णय आपणच घ्यावेत का, तसेच काही विशेष प्रसंगीचे निर्णय स्वतःच घ्यावेत का, सद्गुरूंना एवढा व्याप असताना आपला आणखी भर कशाला, असं वाटतंच आपल्याला, पण तरी देखील विचारलंच जातात. न विचारल्यास उद्दामपणा होणार नाही ना, या प्रश्नावर प्रकाश टाकल्यास माझ्या अल्पबुद्धीप्रमाणे या प्रश्नावर मी प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे, आणि जर या प्रश्नकर्त्यांचं मनातला गोंधळ थोडा जर कमी व्हायला या उत्तरामुळे मदत झाली तर ती सद्गुरूंचीच कृपा त्यांच्यावर झाली असं मी समजेन. तस्मात शास्त्रम प्रमाणंते, हे शास्त्रवचन आहे. मग परमार्थात भाव व शास्त्र यांचा मेळ कसा घालावा, भाव निर्माण होण्यासाठी काय साधन करावे, याच्यामध्ये या प्रश्नामध्ये एका तऱ्हेने शास्त्र आणि भाव याच्यामध्ये एक विरोध आहे असं गृहीत धरून हा प्रश्न विचारलेला आहे. कृपया सर्वांनी थोडं थोडं पुढे सरकून घ्या. तर वास्तविक पाहता जे हे तस्मात शास्त्रम प्रमाणंते हे जे वचन जे आहे ते वचन परमार्थामध्ये परमेश्वराच्या ठिकाणी ईश्वराच्या ठिकाणी असलेला भाव किंवा श्रद्धा कमी करत नाही. शास्त्र हे भगवंताचं यथार्थ स्वरूप सांगत असतं, आणि ते यथार्थ स्वरूप जाणून घेऊन त्या वचनावर श्रद्धा ठेवून विश्वास ठेवून आपण पुढे जायचं असतं. जर शास्त्रवचनावर श्रद्धा ठेवून विश्वास ठेवून जर आपण पुढे परमार्थामध्ये चालत राहिलो तर त्याच्यातूनच भाव निर्माण होत असतो. भाव याचा अर्थ बऱ्याच वेळेला आपण भावना किंवा आतमध्ये आपल्याला उचंबळून येणं, डोळ्यातून पाणी येणं, अशा प्रकारचे जे एक भावाची अभिव्यक्ती होत असते त्या अर्थाने आपण भाव शब्द वापरत असतो आणि सत्वगुणामुळे या गोष्टी होतात देखील. काही एक सत्वगुणाचा उत्कर्ष जेव्हा आपल्या ठिकाणी होतो ते अशा तऱ्हेचे भाव आपल्या ठिकाणी आपल्या शरीराच्या ठिकाणी निर्माण देखील होतात. शरीराचा कंप, कंठ दाटून येणं, डोळ्यातून अश्रुधारा येणं, स्तब्ध होणं, हे जे अष्टसात्विक भाव जे सांगितलेले आहेत ते अष्टसात्विक भाव आपल्या ठिकाणी परमेश्वराच्या विषयीचं प्रेम जर उचंबळून आलं तर निश्चित दिसतात. पण अशा तऱ्हेचं दिसणं म्हणजेच भाव असं मात्र नाही. स्वामी स्वरूपानंदांनी भाव या शब्दाची व्याख्या भगवंताचा कुठेही अभाव नाही असं वाटणं म्हणजे भाव असं केलेलं आहे. आणि संस्कृतमध्ये देखील भाव या शब्दाचा अर्थ अस्तित्व असा आहे. परमेश्वराचं अस्तित्व आपल्याला सतत अखंड जाणवत राहणं म्हणजे भाव असा आहे. आणि हा जो भाव आहे तो शास्त्रामुळेच निर्माण होत असतो. आणि सद्गुरू देखील जो उपदेश करत असतात तो सद्गुरूंचा उपदेश हा शास्त्राला धरून असतो. शास्त्राला धरूनच ते उपदेश करत असतात. त्यामुळे शास्त्र आणि भाव याच्यामध्ये विरोध कुठलाही नाही. आणि परमार्थामध्ये शास्त्र हे प्रमाणच आहे. भगवंतांनी देखील 18व्या अध्यायामध्ये शेवटी कर्म करत असताना तू शास्त्र प्रमाण धर असंच सांगितलेलं आहे. कुठलं शास्त्र प्रमाण धरायचं हे मात्र आपण आपल्या ठिकाणी शास्त्र म्हणजे काय हे समजून घेणं मात्र आवश्यक आहे. आपल्या दृष्टीने भगवद्गीतेने सांगितलेला जो परमार्थ आहे तो परमार्थ हे शास्त्र आहे. भगवद्गीतेचं जे शास्त्र आहे, गीता शास्त्र ज्याला म्हटलेलं आहे, ते शास्त्र प्रमाण आहे. आणि या शास्त्रामध्ये भगवंतांनी सर्व अंगांनी जीवनाचा विचार केलेला आहे. सर्व अंगांनी परमार्थाचा विचार केलेला आहे. कर्माच्या अंगाने विचार केलेला आहे. आत्मसंयमनाच्या अंगाने कशा तऱ्हेने आत्मसंयमन केलं असताना आपल्याला हा कर्मयोग जमू शकेल त्याचा विचार भगवंतांनी सांगितलेला आहे. आपल्या जीवनामध्ये श्रद्धेला, विश्वासाला निश्चित असं स्थान असलं पाहिजे. त्याच्याकरता भगवंतांनी उपासना सांगितलेली आहे. 7व्या अध्यायापासून ते 10व्या 11व्या अध्यायापर्यंत उपासना कांड आहे. उपासनेचे विचार भगवंतांनी सांगितलेला आहे. तसंच ज्ञानाचा विचार सांगितलेला आहे. भगवद्गीतेमध्ये कर्मविचार, उपासना विचार आणि ज्ञान विचार असे तीन प्रकरणं स्पष्ट रीतीने आलेली आहेत. आणि हा विचार सर्वांग परिपूर्ण असा आहे. त्यामुळे ह्या शास्त्राला धरून, या शास्त्राला प्रमाण मानून आपण आपलं जीवन बेतलं पाहिजे. त्यामुळे आपल्या जीवनामध्ये तस्माच शास्त्रम प्रमाणंते हे खरोखर आहे, त्याप्रमाणेच आपण गेलं पाहिजे. त्यामुळे परमार्थामध्ये भाव आणि शास्त्र याचा विरोध कुठलाही नाही. आणि भाव निर्माण करण्याकरता आपण शास्त्रवचन बाजूला ठेवायला पाहिजे वगैरे असं अजिबात नाही. तर शास्त्रवचनाला धरून जर आपलं सर्व जीवन जर आपण बेतलं, त्याप्रमाणे जर आपलं आचरण ठेवलं, तर निश्चित रीतीने आपल्या जीवनामध्ये भाव म्हणजे भगवंताचं अस्तित्व, त्यांची जाणीव, अखंड राहणं, हे जे भाव याची व्याख्या जी स्वामी स्वरूपानंदांनी केलेली आहे, तो भाव निश्चित आपल्या ठिकाणी दृढ व्हायला मदत होईल. हरिओम. आजची अभंग सेवा सद्भक्त संजीवनीताई गोळे हे सादर करत.
एक वासुदेव नांदे चराचरी, एक वासुदेव नांदे चराचरी, त्या विण दुसारी वस्तू नाही, त्या विण दुसारी वस्तू नाही. एक वासुदेव नांदे चराचरी, वासुदेव येथे वासुदेव तेथे, वासुदेव येथे वासुदेव तेथे, व्यापितो सर्वांते वासुदेव, व्यापितो सर्वांते वासुदेव. एक वासुदेव नांदे चराचरी, व्याप्यतो व्यापक सर्व सर्वात्मक, व्याप्यतो व्यापक सर्व सर्वात्मक, सर्वातीत एक वासुदेव, सर्वातीत एक वासुदेव. एक वासुदेव नांदे चराचरी, ध्याता ध्यान ध्येय वासुदेवमय, ध्याता ध्यान ध्येय वासुदेवमय, एकतो अद्वाय स्वामी म्हणे, एकतो अद्वाय स्वामी म्हणे. एक वासुदेव नांदे चराचरी, एक वासुदेव नांदे चराचरी, त्या विण दुसारी वस्तू नाही, त्या विण दुसारी वस्तू नाही. एक वासुदेव नांदे चराचरी, एक वासुदेव नांदे चराचरी, एक वासुदेव नांदे चराचरी.
सद्गुरूंची आंतरिक स्थिती आपल्याला म्हणजे सर्वसामान्यांना कळत नसल्याने त्यांच्याशी वागताना आपण आपल्या प्रकृती धर्माप्रमाणे वागतो बोलतो, त्यामुळे काही कळत न कळत अपराध घडतात आणि त्याने मनाला टोचणी लागून राहते. अशा वेळी त्यांच्याशी कसे वर्तन करावे, कृपया प्रबोधन करावे ही नम्र विनंती. असा प्रश्न आहे. आपण सद्गुरूंशी आपल्या आंतरिक मनोधर्माप्रमाणे म्हणजे प्रकृती धर्माप्रमाणे सहज वर्तन करतो. आणि त्यांना नेमकं काय अपेक्षित आहे तशा प्रकारे त्यांची आंतरिक स्थिती आपण जाणत नसल्यामुळं आपल्याला त्याला अनुकूल किंवा अनुरूप असं वर्तन करता येत नाही. तसंही पाहायचं झालं तर सद्गुरूंची आंतरिक स्थिती समजणारे असे खरंच खूप थोडे असतात. हा प्रश्न खूप चांगला आहे. असा प्रश्न समोर आला की मला स्वामीजी आठवतात. आणि मला स्वामीजींच्या जवळ राहत असताना या प्रश्नांनी भेडसावून टाकलेलं होतं. मनापासून असा प्रयत्न करावा असं वाटत होतं की त्यांना जसं आवडत आहे तसं आपल्याकडून वर्तन व्हावं असं अगदी मनापासून वाटत होतं. समर्थ असं म्हणतात की भक्ती भाव आणि निरूपण, भक्ती भाव आणि कीर्तन, कथा आणि निरूपण, प्रेमळ भक्ताचे गायन आवडे देवा, आपणासी तेची आवडावे, आपण तैसेची वर्तावे असं समर्थ म्हणतात. पण हे अवघड जात होतं. कशामुळं स्वामीजी प्रसन्न होतील आणि कशामुळं किंवा कसं वागलं असताना ते आंतरिक रीतीने सुखावतील हे कळत नसे, कळत नव्हतं. त्यामुळं जाणून बुजून विरुद्ध वर्तन करण्याचा प्रश्नच येत नव्हता. समजतच नसल्यामुळं आपल्या सहज वर्तनाने कधी ना कधीतरी ते दुखावले गेले किंवा दुखावले जाऊ शकतील असं वाटत होतं. मी याच्यावर विचार करायला लागलो आणि माझ्या असं लक्षात आलं की स्वामीजींचा अंतर्मनोधर्म आपल्याला समजत नाही हे जसं खरं आहे तसं आपल्या घरी आपल्या वडिलांचा, आपल्या आईचा, आपल्या भावा बहिणींचा, आपण जिथं काम करतो त्यांचा, कोणाचाच अंतर्मनोधर्म न जाणता आपण सर्वांशी व्यवहार करतो असं माझ्या लक्षात आलं. आपण आपल्यातूनच व्यवहार करतो असं लक्षात आलं. दुसऱ्याशी बोलत असताना देखील जे आपल्याला बोलायचे तेच आपण बोलतो आणि दुसऱ्याचं बोलणं जवळपास ऐकूनच, सद्गुरु तर सोडूनच द्या. मी अशी एक गोष्ट वाचली ती की एका वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये वेगवेगळ्या कारणांनी, दुर्दैवानी तिथं ऍडमिट झालेले असे तीन विद्वान, पूर्वाश्रमीचे प्राध्यापक, सकाळच्या वेळी तिथल्या कॅन्टीनमध्ये येत असत आणि एका गोल टेबल भोवती तिघ जण खुर्च्या टाकून बसत असत आणि चहा पिताना आणि ब्रेड खाताना गप्पा मारत असत. तसे ते तिघही इतर वेड्यांच्या हॉस्पिटल इतर रुग्णांपेक्षा अगदी वेगळे होते. ते अतिशय सभ्य होते, त्यांचं वर्तनही चांगलं होतं, ते इतरांमध्ये फार मिसळतही नसत. त्यांच्या विशिष्ट मानसिक आजारापोटी त्यांना तिथं ऍडमिट केलेलं होतं हीही वस्तुस्थिती होती. डॉक्टरांनाही मोठं कुतूहल होतं की मोठ्या गांभीर्याने आणि ते चहा प्यायला म्हणून जर तिथं गेले तर त्यांचा जवळपास दीड एक तासाचा वेळ चर्चेमध्ये जायचा, ब्रेकफास्ट आणि चहा घेऊन ते आपल्या खोलीकडे परतत असत आणि त्यांच्या आजूबाजूला थांबणाऱ्यांना असं माहीत असायचं की हे फार गांभीर्याने एकमेकांशी बोलतात. एकदा डॉक्टर त्यांच्यामध्ये जाऊन बसले. डॉक्टरांची जी उपस्थिती होती ती थोडा काळच त्यांना अडचणीत आणणारी ठरली. मग नंतर ते एकमेकांशी सहजगत्या बोलायला लागले. एक विषय निघाला आणि त्या विषयावर असणारं त्याला माहीत असलेलं त्याचा जो ग्रह होता त्याप्रमाणे एकानी मत मांडलं आणि दुसरे दोघं शांतपणाने ते ऐकून घेत होते. मग दुसरा बोलायला लागला, बाकीचे उरलेले दोघं शांतपणाने ऐकून घेत होते, तिसरा बोलला ऐकून घेत होते आणि मग परत त्यांच्यातला कोणी ना कोणीतरी बोलत होता. तेव्हा उरलेले अगदी शांतपणे ऐकून घेत होते. अशी त्यांची चर्चा चाललेली होती. मध्येच हस्तक्षेप करून डॉक्टर असं म्हणाले की तुम्ही सगळे दोन दोनदा बोललात. पण डॉक्टरांच्या एक गोष्ट लक्षात आली की एक जण बोलल्यानंतर तो ज्या ठिकाणी थांबलेला आहे, ज्या मुद्द्यापाशी तो थांबलेला आहे, जे मत मांडून तो थांबलेला आहे, त्याच्यानंतर दोघं जण बोलल्यावर देखील तो परत बोलायला सुरुवात करतो तेव्हा स्वतःच्या मताचं सूत्र हाताला धरूनच बोलतो आहे. डॉक्टर त्यांना म्हणाले की सद्ग्रहस्थांनो, तुम्ही जी चर्चा करता आहात त्याच्यामध्ये जी इतरांची मतं आहेत, एक बोलत असताना तुम्ही शांतपणाने त्याचं बोलणं दोघं ऐकून घेता, तर ते डॉक्टरांना म्हणाले की तुम्हाला माहीतच आहे की आधुनिक जगातला हा सभ्य लोकांचा न्यायच आहे की एक बोलत असताना त्याचं बोलणं शांतपणाने ऐकून घ्यावं. डॉक्टर म्हणाले तरी देखील दुसरे जे दोघं बोलतात त्यांनी काही विचार मांडलेले असतात, त्याचा परिणाम तुमच्या मतावर न होता, तुमच्या विचारावर न होता, तुम्ही परत तुम्हाला बोलायचं तेच बोलता. ही चर्चा मोठी मौजेची वाटते आहे असं डॉक्टर म्हणाले. तुम्ही एकमेकांची मतं लक्षात घेत नाही आहात, चर्चा चालल्यासारखी दिसली तरी. तेव्हा ते तिघही हसले आणि ते म्हणाले की जगात सगळीकडे हे असंच चाललेलं नसतं का? डॉक्टर तिथून उठले, त्यांची ड्युटी करून ते घरी आले. घरी आल्यानंतर आपल्या मुलीशी कशा रीतीने वागायला पाहिजे याच्याबद्दल त्यांच्यामध्ये आणि त्यांच्या पत्नीमध्ये काही चर्चा झालेली होती. त्याच्यावर डॉक्टरांनी स्वतःची काही मतं मांडलेली होती. ती विचारात न घेता आपल्या पहिल्या विचाराचं सूत्र पकडूनच पत्नी परत बोलायला सुरुवात करती झाली. ते डॉक्टरांना असं म्हणाले की चर्चा अशी जगात कुठंच चालत नाही हे आतापर्यंत तुमच्या लक्षात आलं नाही? आपलं मत मांडणं एवढंच जगात घडत असतं. आपण समोर असलेली व्यक्ती कोणीही असो, आपला शेजारी पाजारी असो, आपले नात्यातले लोक असोत, आपल्या ऑफिसमधले लोक असोत, अथवा साधक वर्ग असो, अथवा सद्गुरू असोत, कोणीही असो, आपण आपल्या प्रकृतीप्रमाणेच वर्तन करणार. दीर्घकाळ कोणालाही आपल्या प्रकृतीला दडवून वर्तन करता येत नाही, हा जगात नियमच आहे. असं असल्यानं सगळ्यांना सारखी संधी असताना एका व्यक्तीचा अनेकांशी मतभेद होतात. शेवटी चांगलं काही नाहीये, साधक विश्वावरचाही माझा विश्वास उडाला, इथपर्यंत शब्द ती व्यक्ती काढू शकते. पण त्याला तीच जबाबदार असते. आपल्या आतून आपण आपल्याला जे धरायचं आहे तीच गृहित धरून वर्तन करत असतो. हे केवळ सद्गुरूंबद्दल होतं असं नाही, हे माझ्या जेव्हा लक्षात आलं. स्वामीजींची आंतरिक स्थिती लक्षात घेऊन, स्वरूपानंदांची आंतरिक स्थिती लक्षात घेऊन, ज्ञानेश्वर महाराजांची आंतरिक स्थिती लक्षात घेऊन वर्तन करणं, म्हणजे त्यांची आंतरिक स्थिती समजायला आपण किती, आपल्याला किती समजत असायला पाहिजे. पण आपल्याला आपल्या पत्नीची आंतरिक स्थिती समजून तिच्याशी बोलता येत नाही, आपल्या पतीची आंतरिक स्थिती समजून तिच्याशी बोलता येत नाही, मुलांची आंतरिक स्थिती समजून त्यांच्याशी वर्तन करता येत नाही, मुलांमध्ये थोडं मुलांसारखं वागता येत नाही, पंडितांमध्ये पंडितांसारखं नाही वाचन नसतं, माहीत नसतं. साधना करणाऱ्यांमध्ये त्या तऱ्हेने वर्तन, कारण ते नसतं. सगळीकडे खडखडाट असेल. शिवाय आपलाच रेटा लावून बोलायचं ही सगळीकडेच असणारी पद्धत सद्गुरूंकडे होणारच. सद्गुरू म्हणून जरी झाले तरी तुम्ही 10 मिनिटं त्यांच्यासमोर हात जोडून बसाल, पण जर एक दिवसभर तुमच्या बरोबर ते असतील तर तुम्ही तुमची मतं त्यांना सांगितल्याखेरीज राहणार नाहीत. आणि याच्यात अस्वाभाविक काही नाही. स्वामीजी तर एका ठिकाणी असं म्हणतात की माधवाची ऐशी स्थिती जना जाणवेना, अपूर्ण मनाशी पूर्ण चोजवेना, प्रेमरंगी परी त्यांच्या रंगो निया गेलो. तुम्ही सद्गुरूंची काळजी करू नका असं मी सांगेन. सद्गुरूंना जगत कसं आहे हे माहीत आहे, तरीही कसं प्रेमाने सर्वांशी राहायचं हे त्यांना समजतंय. आपणच समजून घेण्याची गरज आहे की प्रत्येकाशी कसं प्रेमाने आणि जमवून वागायचं. आपणच सर्वांच्या अंतर्यामी थोडी महत्ता देऊन सर्वांच्याच ठिकाणी पाहायला शिकावं. मुंगी माशी नारायण ऐसे माझे झाले मन, सर्व ठिकाणी एक प्रभू नटलेला आहे. आधी ब्रह्मा करूनी शेवट मशक धरूनी, माझी समस्त हे जाणोनी स्वरूप माझे, मग वाड धाकुटे न म्हणती सजीव निर्जीव नेणती, देखली ये वस्तू उजू लुटती मीची होऊनी. जो समोर आहे त्याच्या अंतर्यामी प्रभू आहे या पद्धतीने त्याची प्रकृती कशीही असो, जे जगेसे जुनाट सोयरिक अशा एका प्रेमधाग्यांनी जर संबंध निर्माण करता येत असतील तर सद्गुरूंची आंतरिक स्थिती फार मोठी असेल, ठीक आहे. पण सर्वांच्या अंतर्यामी असणाऱ्या सद्गुरूंच्या बाबत आपण काय करतो हाही प्रश्न आहेच. की देहामध्ये सद्गुरूंना पाहिल्यामुळं आणि देहधारी सद्गुरूंचाच केवळ विचार केल्यामुळं त्याचे परिणामही असे होतात की स्वामीजी तुम्ही केंद्रात येणार नाही, मग केंद्रात जायचं आम्हाला तरी काय कारण आहे. स्वामीजींना त्यांच्या तोंडावर लोक विचारायचे त्यांची आंतरिक स्थिती काय असेल बरं. याच्यातून आपण काय म्हणत होतो की आम्ही तुमच्यावर फार प्रेम करतो, पण ते आपल्याला काय शिकवत होते, त्यांचा आंतरिक भाव काय असेल. त्यांच्याकडे गेल्यामुळं आणि त्यांचं भरपूर श्रवण केल्यामुळं आता आपल्यालाही फार माहिती झालेली आहे अशा प्रकारचा अहंकार आपल्याला निर्माण व्हायला लागला समजा, आणि म्हणून आपण इतरांना तुच्छ मानायला लागलो, तर त्यांना ते सांगायचंय का. त्यांच्याकडे येणाऱ्या मोलकरिणीला देखील परवा मिलिंददादांनी आठवणीत, आम्हीच एकदा गेलो होतो तर सरलाताई दोन दिवस आली नाही वगैरे असं म्हणत होत्या, थोड्याशा नाराज होत्या. स्वामीजींनी तिला बोलवलं, हसत हसत विचारलं का ग आली नाहीस. तिने काहीतरी उत्तर दिली, म्हणाले की यांच्यासारखं पाहिजे, मला या फार आवडतात. स्वामी म्हणाले, नवऱ्याच्या हातचा मार खातात, नवरा पैसे काढून घेतो, दारू पितो, या दुसऱ्याच्याकडे जाऊन तरी प्रेमाने काम करतात. सल्लाताईंना म्हणाल्या, दोन दिवस नाही आल्या तर नाही आल्या, झालं ना आपलं काम कसं तरी. ते कसे दुसऱ्याच्या अंतर्यामी पाहत असतील याची कल्पना येते. अजूनही ते बरेच बोलले, गमतीनी बोलले. ते असं म्हणाले की मला तर आता असं वाटतं की या ज्या यांच्या धडधकट बायका आहेत, यांच्या मुली आहेत, तर यांच्याशीच मुलांनी लग्न करावीत. काही झालं तरी कामं करतील, नाहीतर यांचे पोळ्या लाटायचे तर खांदे दुखतात, धुणं धुवायचं तर कंबर दुखते, आपल्या घरातल्या मुली काही उपयोगाच्या नाहीत, असं अगदी गमतीने म्हणत होते, असं माझं मत झालेलं आहे. कितीही मार खाल्ला तरी आनंदात राहतात. म्हणून स्वामीजींचा आंतरिक भाव शोधण्यापेक्षा आपल्या अवतीभोवती आहेत त्यांचा आंतरिक भाव जरा जर शोधला आपण आणि त्यांना जरा सुख होईल असं वर्तन केलं, कोणाला हो म्हणण्यात आपल्याला त्रास वाटतो, नाही पटकन म्हणू शकतो, कठीण आहे लोका राजी राखणे. आपलं मन बाजूला कसं सारायचं आणि दुसऱ्याला आपल्यामध्ये अकोमोडेट कसं करायचं हे आपल्याला समजत नाही. आपण साधक असताना देखील दुसऱ्याकरता आपण काही नाही करू शकत. तर अशा गोष्टी जर राखल्या गेल्या तर व्यापक प्रभूचं मन राखलं जातं, त्याचं अंतःकरण विशाल होतं असं वर्तन करणाऱ्याचं. आणि जेव्हा त्याचं असं अंतःकरण विशाल होतं तेव्हा आपोआपच सद्गुरूंच्या आंतरिक स्थितीत तो सामावला जातो. एरवी असं कोणतं यंत्र नाहीये की सद्गुरूंची आंतरिक स्थिती शोधा असं कोणतं यंत्र नाहीये आणि आपल्या मनाची ती कुवतही नाही. पण ते सगळीकडे व्यापून राहिलेले आहेत असा भाव असेल तर आपलं बोलणं चालणं नक्की बदलेल. शबरी रामाची वाट पाहत होती एका ऋषींनी तिला सांगितलं तर की प्रभू राम तुझ्याकडे येतील. रोज शबरी कधी येतील हे माहीत नसल्यामुळं रोज आपली झोपडी स्वच्छ करत असे, रोज झाडत असे, सडा घालत असे, रांगोळ्या काढत असे, रोज फळ तोडून आणत असे त्या दिवशीच आणली असं नाही. भिल्ल जमातीची असताना तिचं वर्तन अतिशय रुजू झालं. राम घरी जर येणार असतील तर तो अपघात नसेल. ती वर्तनानी सुधारली, तिचे विचार सुधारले. एवढं सगळं रामाकरता म्हणून तयारी केलेली आणि सगळी तयारी वाया जायची, संध्याकाळपर्यंत राम आले नाहीत आता उद्या येतील असं म्हणायची. असं करता करता शबरी म्हातारी झाली. त्या भागामध्ये ती आदरणीय झाली कारण रामा करता आणलेलं मग लोकांना द्यायला त्या सगळ्या उपचारांनी ती लोकांना रिझवायला लागली. दिवसाअखेरीला त्याचा काही उपयोग नसे पण शबरी तशा प्रकारे राम येणार एवढ्या भावनेने तिची आंतरिक स्थिती अतिशय सुधारली. राम येण्याला काय महत्व आहे आपल्या दारात रामाची पावलं यायला. म्हणून सद्गुरूंची पावलं आपल्या हृदयाच्या ठिकाणी उमटायची असतील. आता हृदय हे आपुले चौफाळून या भले वरी बैसवू पावले श्री गुरूंची. तसं शबरीच्या बाबत झालं. आपलं स्वतःचं हृदय तिने शुद्ध केलं, तिचं आपोआप शुद्ध झालं आणि मग श्रीरामांची पावलं तिथं आली. रामाला काय अपेक्षित आहे याचं शबरीने नको विचार करायला, तर सर्वा घटी भरलेल्या रामाबद्दल शबरींनी विचार केला. आपोआप रामाला लाडकी झाली. म्हणून सद्गुरूंची आंतरिक स्थिती आपल्याला म्हणजे सर्वसामान्यांना कळत नसल्याने नाहीच कळत. पण जे सद्गुरूंशी उद्दामपणाने वागतात ते जगात उद्दामपणाने नक्कीच वागत असतील. सद्गुरूंनी सांगितलेलं जे मनावर घेत नसतील ते आपल्या घरी आई वडिलांनी सांगितलेलं, ऑफिसमध्ये वरिष्ठांनी सांगितलेलं किती मनावर घेऊन काम करत असतील. एक गोष्ट सुधारली तर सगळीकडे सुधारते, सगळीकडे सुधारेल ती सद्गुरूंपाशी सुधारेल. एका विशिष्ट प्रसंगी अनंत राघवाचा शोध नावाचा ग्रंथ स्वामीजींनी जो त्याच्या प्रतींचा आणि पैशांचा हिशोब लागत नव्हता, पैसे कमी जमा झालेले होते, आणि तो पहिला ग्रंथ असा होता की ज्याच्यात स्वामीजींचे स्वतःचे खिशातले पैसे न घालता तो कोणीतरी त्यांना देणगी दिली त्याच्यातून तो झालेला होता. त्याची जी किंमत ठेवली ती त्या वाढीव किमतीतून पुढचे ग्रंथ व्हावेत अशी अपेक्षा होती. प्रत्यक्षत विक्री झाली पण तेवढे पैसे नाही आले. म्हणून मंडळाच्या सेक्रेटरी तेव्हाचे लोक होते, एक दोघं तिघं त्यांच्याशी स्वामीजी बोलायला गेले, तर तुम्ही आम्हाला काय चोर समजते, इथपासूनच त्यांनी सुरुवात केली आणि तणतणत घरातून बाहेर पडले. स्वामी त्यांच्या कोणाच्या त्यांच्यापैकी एकाच्या घरी गेले ते आणि अहो तुम्ही गैरसमज करून घेऊ नका, थांबा थांबा असं म्हणून स्वामी त्यांच्या पाठीमागे जात होते आणि ते पुढे पुढे जात होते आता आम्हाला काही बोलायचं नाही म्हणून. इथपर्यंत लोक सद्गुरूंशी वर्तन करू शकतात, पण जे त्यांच्याशी असं वर्तन करतात ते इतरांशी कसं करत असतील. आणि तसंच त्यांचंही झालं त्या गृहस्थांचं. म्हणून प्रश्न एक वेळ मी असं म्हणतो की स्वामीजी तुमच्या घरी येतील तेव्हा तुम्ही सगळं चांगलं चुंगलं करालच, निश्चितच, प्रश्नच नाही. पण त्याच भावाने जर सर्वांचं करायला जमलं तर स्वामी तुम्हाला आतून जास्त ओळखतील, तर तुमचा आंतरिक विकास झाला असा त्याचा अर्थ होईल. तर स्वामींची आंतरिक स्थिती तुम्हाला समजली असा त्याचा अर्थ होईल. कारण व्यक्तिपूजा ही होते, घडते, याच्यात काही शंका नाही. स्वामीजी घरी येतील तेव्हा तुम्ही जी विशिष्ट परिस्थिती घरामध्ये ठेवता तशी रोज ठेवणं शक्य नाही, पण बोलणं शक्य आहे नम्रतेनी. सदा आर्जवी प्रिय जो सर्व लोकी, सदा सर्वदा सत्यवादी विवेकी, हे शक्य आहे की नाहीये? संपलं. हीच स्वामीजींची अपेक्षा आहे. याच पद्धतीने वर्तन करणं स्वामीजींना अपेक्षित आहे. सर्वांशी असं जो वर्तन करतो तो स्वामींना समजतो अशी उलटी गोष्ट आहे. कारण त्यांच्यासमोर सगळेच नम्र असतात, पण तुम्ही एकटेच त्यांच्या ओळखीचे नसता, तुमच्या पाठोपाठ अजून 10 लोक येतात आणि कळत न कळत तुम्ही कसे आहात ते बोलण्या चालण्यातून त्यांना समजतं. तुम्ही कसेही त्यांच्यासमोर नम्र असलात तरी तुम्ही बाहेर कसे असता हे त्यांना समजतं. शिवाय तुमच्या आविर्भावावरून देखील कळतं. जरा अर्धा दिवस बरोबर असला की सगळं कळतं, कारण लपविता खरे येत नाही. आपोआप सगळं समजायला सुरुवात होते. व्यक्ती कशी असते ते समजायला वेळ लागत नाही, काही थोडा बहुत सहवास मिळाला की कळतं. असं असल्यामुळं सद्गुरूंची आंतरिक स्थिती आपल्याला म्हणजे सर्वसामान्यांना कळत नसल्याने त्यांच्याशी वागताना आपल्या प्रकृती धर्माप्रमाणे आपण वागतो बोलतो. आपला प्रकृती धर्म जो आहे त्याच्यामध्ये जरा इतरांना समाविष्ट करून आपलं थोडं बाजूला सारायला शिकणं. मग ध्यानात आपण काय करतो, आपल्या प्रकृतीला बाजूला सारतो, आपल्या विचारांना बाजूला सारतो, आपल्या मनाला बाजूला सारतो, तर ध्यान यशस्वी होतं. हे ज्यांनी जमवलं त्यांनी व्यवहारात देखील आपल्या प्रकृतीला जरा बाजूला सारावं, आपल्या विचारांना थोडं बाजूला सारावं, दुसऱ्याचे विचार थोडे आत येऊ द्यावेत ना, त्याच्यावर थोडा विचार करावा ना, तर मग त्या गोष्टीसारखं होणार नाही. दुसऱ्याच्या गोष्टीचा जर विचारच केला नाही तर मग आपण नेहमीच आपल्या मनातलं बोलत राहू आणि दुसऱ्याचं ऐकलं न ऐकलं असंच होत राहील. त्यामुळे काही कळत न कळत अपराध घडतात आणि त्याने मनाला टोचणी लागून राहते. आपण साधक असल्यामुळं ही अशी टोचणी लागून राहते हे खरंच आहे. जेव्हा स्पष्ट समजतं की त्यांना अपेक्षित आहे तसं वर्तन नाही झालं त्यांच्याशी तर टोचणी लागून राहते. पण ईश्वर सर्व भूतानां हृदयशेर जुन तिष्ठती तो सर्वांच्याच हृदयामध्ये असल्यामुळं आपण इतर ठिकाणी जे वर्तन करतो त्याचीही आपल्याला जरा टोचणी लागावी. आपण आपलं वर्तन आपोआप सुधारू आपल्याला पर्यायच राहणार नाही. ज्याला टोचणी लागते तो टोचणीतून बाहेर येण्याचा नक्की प्रयत्न करेल नक्की विचार करेल आणि असाच साधकाचा विकास होत असतो. साधकाची अंतरस्थिती अशीच विकसित होत राहते आणि अशी विकसित होत होत बनत बनत बन जावे अशा प्रकारे तो घडतो. असं असल्यामुळं सर्वांतरी आम्ही असणाऱ्या असं उत्तर मला या प्रश्नाने मलाही सतावलेलं होतं. पण हे जसं लक्षात यायला लागलं तसं मग स्वामींच्या सहवासात जास्त राहून स्वामीजींशीच जास्त बोलून आणि स्वामीजींनाच आपण कसे आहोत हे जास्त समजायची गरज नाही हे माझ्या लक्षात आलं. आपण जिथं असू तिथं आपलं जे वर्तन आहे ते आपोआप स्वामीजींपर्यंत पोहोचणार. आपण आपल्या आत्मविश्वासाने चालावं. बोध आपल्यापाशी असायला पाहिजे ना का तो सतत स्वामींना समजला पाहिजे. माझ्या ठिकाणी प्रेम आहे ते स्वामींना कसं समजेल. माझ्या ठिकाणी शांती आहे ती स्वामींना कशी समजेल. याची गरज नाहीये. ती सगळ्यांना समजली म्हणजे स्वामीजींना समजेल. अशा पद्धतीने आपण याच्याकडे पाहू. हरिओम तत्सत. बोला पुंडलिक वरदे हरि विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर सब.
श्री राम काही निवेदन आहे. येत्या बुधवारी रात्री 8:45 ते 9:30 या वेळात गणेशपुरम येथे पूजनीय स्वामीजींचं ज्ञानेश्वरीवर प्रवचन होणार आहे. येत्या गुरुवारी सकाळी सत्संगाचा कार्यक्रम गणेशपुरम येथे 8:30 ते 9:30 या वेळात